चीनी मंडी .com पॉडकास्ट।
थकित ऊस बिलांचे पडसाद यूपीच्या विधानसभेत, विरोधकांचा सभात्याग। उत्तर प्रदेशमधील थकित ऊस बिलांच्या प्रश्नाने विधानसभेचे कामकाज गाजले। थकित FRP वरून विरोधकांनी सभात्याग करून सरकार विरोधात रोष व्यक्त केला। काँग्रेस नेते अजय कुमार लालू आणि समाजवादी पक्षाचे नेते संजय गर्ग यांनी थकित ऊस बिल प्रकरणी आवाज उठवला होता। या संदर्भात सरकार कोणता निर्णय घेत आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्याचबरोबर थकित बिलाच्या व्याजाचे काय असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत। एकूण थकबाकी 8,000 कोटींच्या घरात गेल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले। या प्रश्नाला राज्याचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सभागृहात उत्तर दिले। ते म्हणाले, राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर 2017-18 हंगामातील देणी भागवण्यात आली। त्यावेळी 34,411 कोटी रुपयांची थकीत देणी होती। त्यात समाजवादी पक्षाची सत्ता असतानाचे 25,338 कोटी रुपये होते। सरकारने केवळ मागील सरकारची देणी भागवली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन साखर कारखानेही सुरू केले। सरकारने साखर कारखान्यांसाठी 4,000 कोटी रुपयांची अल्पमुदतीची कर्ज योजना आणली। त्यातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहेत। त्यातील 2,600 कोटी रुपये आतापर्यंत जमा करण्यात आल्याचे राणा यांनी सभागृहात सांगितले। थकबाकी 14 दिवसांपेक्षा जास्त दिवसांची असली तरी त्याच्या व्याजाचे काय? यावर राणा यांनी सरकार हे व्याजाचे पैसे देणार की कारखाने याचे कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही। त्यामुळे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला। भाजपने संकल्प यात्रेत आपण शेतकऱ्यांचे आहोत असा दावा केला होता, पण सध्या राज्यात शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांनी केली। समाजवादी पक्षाचे विधान परिषदेचे आमदार म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची सर्व प्रकारची देणी नोव्हेंबर अखेर भागवण्यात येतील असे सांगितले होते, पण फेब्रुवारी महिना उजाडला तरी सरकार या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसत आहे। यावर उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा म्हणाले, परिस्थिती इतकी गंभीर नाही, केवळ 24 साखर कारखान्यांकडून FRP चे पैसे देणे बाकी आहे। त्याची एकूण रक्कम 1,000 कोटींच्या आसपास आहे। त्यावर सरकार शेतकऱ्यांची आणि जनतेची दिशाभूल करत आहे अशी टीका विरोधकांनी केली।